श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 25वी ओवी आपली चाललेली आहे। ओवी एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच। हे जर तुम्हाला तीन दिसत असेल तर अज्ञान, आणि हे तीन जाऊन एकच दिसत असेल तर ज्ञान। एका क्षणात हे सगळं घडत नाही। कर्मयोगाच्या माध्यमातून जर गेलं तर हे एका क्षणात घडत नाही, पण ज्ञान योगाचे जे अधिकारी उच्च अधिकारी असेल त्यांना सद्गुरूने जसा ज्ञानाचा एक चिंगारी त्यांच्यात लावली तर त्या क्षणीच त्यांना सर्व विश्व परमात्मामय दिसू लागते। या संपूर्ण विश्वामध्ये एक परमात्माच भरलेला आहे असं त्यांना दिसते, आणि शेवटी ते परमात्माच होऊन जातात। मग हे दिसणंही बंद होते, ती त्रिपुटी समर्पित होते। 6व्या अध्यायातील काही ओव्यांचा सपोर्ट घेत आपण काल या 25व्या ओवीवर आणखीन विचार केला होता। मीच एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे, जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे। मी स्वतःच एकटा असून अनेकपणाने या जगामध्ये वर्ततो, आणि हा जो अनेकपणाचा भ्रम आपल्याला निर्माण होतो त्यामुळे असं वाटते की मीच अनेक झालेलो आहे, पण त्या अनेकपणासाठी मी जबाबदार नाही। हे प्रकृतीजन्य गुणामुळे ज्याचं त्यांनी कमावलेलं असते, कोणी मोठा कोणी लहान, कोणी थोर कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ, हे सगळं ज्याचं त्यांनी कितीतरी जन्मांपासून मिळवलेलं प्रारब्ध अकाउंट आहे, तो प्रारब्ध कार्मिक अकाउंट त्याच्यातून त्याला मिळालेलं असते। त्यात माझं काही घेणं देणं नाही, पण तुला हे सांगतो अर्जुना की म्हणूनही अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठाव असे। या चैतन्याच्या रूपाने मी जिथे नाही असा कोणता तरी एखादं प्लेस आहे का, एखादं स्थळ आहे का? ते चैतन्य त्या परमाणूमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनच्या फॉर्ममध्ये भरलेलं आहे। सर्वत्र सर्वत्र ते तेच आहे। परिप्राणियांचे दैव कैसे जेन देखती माते, दुर्दैव प्राण्याचे की मला ते पाहू शकत नाही। तर आता विषय असा चाललेला आहे आणि त्याच विषयाला आज आपण पुढे घेऊन जाणार आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानदेव महाराज चांगदेवांना सांगत आहे की चांगदेवा तू इतर काही नसून तू पवित्र आणि शुद्ध आत्मा आहेस, मी सुद्धा एक आत्माच आहे, आपण दोघे आत्मदृष्टीने एक रूप आहोत, आपणा दोघांमध्ये काही भेद नाही, कुठलंही भिन्नत्व नाही। गुरु आणि शिष्य हे दोघेही आत्मस्वरूपाने अभिन्न असतात, त्यांच्यामध्ये कदापि द्वैत नसते। द्वैत जर असेल तर ते गुरु आणि शिष्य एक होऊ शकत नाही, किंवा गुरु आपलं ज्ञान शिष्याला देऊ शकत नाही आणि शिष्य हा गुरुकडून ज्ञान घेऊ शकत नाही। ज्ञान प्राप्त करून घेण्याची किंवा ज्ञान देण्याची पहिली कंडिशन हीच आहे की देणाऱ्यामध्ये घेणाऱ्यामध्ये अद्वैत असायला लागते। जर देणारा घेणाऱ्यामध्ये अद्वैत जर नसेल तर ॲग्रीमेंट होऊ शकत नाही, मेमोरंड ऑफ अंडरस्टँडिंग साइन होऊ शकत नाही। दोघांमध्ये एकत्व असायलाच लागेल। शिष्य खूप गुणग्राहक आहे, शिष्याची योग्यता खूप जास्त गुणग्रहण करण्याची आहे आणि गुरुची पात्रताच नाही आहे, तर शिष्याला काय मिळेल? किंवा गुरु आत्मसाक्षात्कारी आहे आणि खूप उच्च अवस्थेत आहे, पण शिष्य टवाळखोर आहे, त्याची गुणग्राहकता तेवढी नाही आहे, तर त्याला ते मिळू शकत नाही। त्याच्यामध्ये तो आत्मबोध होऊ शकत नाही। जर गुरु हा उच्च पातळीचा आहे, आत्मसाक्षात्कारी आहे आणि शिष्याची गुणग्राहकता सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची आहे, तर मग तिथे ज्ञान योग घडतो आणि उत्प्लवनाद्वारे जसा पक्षी सरळ त्या फळांना जाऊन भेटतो, तसं ताबडतोब सर्व जगामध्ये एक परमात्माच भरला आहे असं ज्ञान निर्माण होते आणि त्या क्षणीच दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी समर्पित होऊन संपुष्टात येऊन अदृश्य होऊन सर्व जग परमात्ममय होऊन जाते आणि तो शिष्य गुरुमय होऊन गुरु आणि शिष्य दोघे परमात्ममय होऊन जातात। कारण आता तिथे तो शिष्य शिष्यत्वाने उरतच नाही, शिष्य स्वतःचाच गुरु झाला, नुसतं गुरु झाला नाही तो परमात्माच झाला। आपुलीय संसाठी करुणी ठेला, एवढी मोठी योग्यता त्याची झाली। तर त्यांच्यामध्ये द्वैत नसते ही पहिली कंडिशन। बाहेरचं शरीर आणि त्याचे कार्य यातील फरक महत्त्वाचा वाटतो, पण ज्ञानाच्या किंवा आत्मज्ञानाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही। आता ही सुद्धा गोष्ट व्यवस्थित समजावून घेण्याची आहे। गोष्ट अशी आहे, गुरु हे एक शरीर आहे, शिष्य हेही एक शरीर आहे। चैतन्याला काही शरीर नाही आहे, परमात्मा त्याला काही शरीर नाही आहे। शिष्य हा त्या गुरुला परमात्मा मानतो, पण त्याच्या शरीराला मानतो का? नाही। त्या गुरुच्या मार्फत जे चैतन्य वाहत आहे ज्याला गुरुतत्व म्हणतात, त्या गुरुतत्वाला खऱ्या अर्थाने परमात्मा समजायचा आहे। आणि एकदा का ते चैतन्य आपण ओळखू शकलो, तर मग त्या गुरुच्या माध्यमातून येणारं आत्मज्ञान आपल्या हृदयात प्रविष्ट होते आणि एकदा का ते आत्मज्ञान प्रविष्ट झालं की सर्वत्र त्या आत्मज्ञानाचा बोध आपल्याला होतो। पण फिजिकल सेन्समध्ये शेवटी बॉडी आहे ना, शरीर आहे, पण या शरीराला जर आपण गुरु किंवा शरीराला जर शिष्य समजलो तर ही फार मोठी चूक होईल। आता बाह्य शरीर त्याचे कार्य यातील फरक महत्त्वाचा वाटतो, पण ज्ञानाच्या किंवा आत्मज्ञानाच्या दृष्टीने याला काही अर्थ नाही आहे, कारण त्याचं लक्ष त्या शरीराकडे नाहीच आहे। मग ते शरीर काम करत नाही का? हो, ते शरीर काम करतं। ते शरीर या जगामध्ये आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, नित्य कर्म नैमित्तिक कर्म निष्काम कर्म, हे सगळे ते शरीर करतच करतं, कारण हे शरीर मुळात कर्माचे बंधन भोगण्यासाठीच आलेलं आहे। तर प्रारब्ध कर्म करणे आहेच, करण्याची हातवटी निरनिराळी आहे। आत्मज्ञानाचं शरीर सुद्धा ते करतं, पण त्याची जी हातवटी आहे ते करायची ते निराळी आहे। ते नैष्कर्म्य भावनेतून ते कर्म करतं, त्याला नैष्कर्म कर्म म्हणतात। कर्म करून निष्कर्म अवस्था, निष्कर्म म्हणजे कर्म टाकून देणे नाही किंवा आळशी होणे नाही, नैष्कर्म्य। नैष्कर्म्य आणि निष्कर्म याच्यामध्ये खूप फरक आहे। नित्य नैमित्तिक निष्काम नैष्कर्म्य बोध या टप्प्याटप्प्याने तिथे जायचं आहे आणि कर्माचे बंधन ज्यामुळे होते ते कर्मफळ त्याचा अजिबात स्वीकार करायचा नाही आहे। म्हणजे काय, हे सगळं सोडून द्यायचं सडकेवर? तसं नाही। कर्म मी केलं ही भावना टाकायची आहे, कर्माचं फळ काही ये हो त्यासाठी आसक्त व्हायचं नाही। तर आसक्ती सोडून कर्म करायचं आहे। 12वा अध्याय जेव्हा सुरू होता ज्ञानेश्वरीचा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या टेक्निक्स मौलींनी सांगितलेल्या आहे, जवळजवळ 8-9 टेक्निक्स वेगवेगळ्या सांगितलेल्या की हे कसं अचीव करायचं आणि हे प्रॅक्टिकल आहे। जेव्हा कधी आपण प्रत्यक्षात एकमेकां आपण एकत्र येऊन जेव्हा चर्चा होईल त्यावेळी ही प्रत्येक गोष्ट जेव्हा एक्सप्लेन करून सांगण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की होय हे प्रॅक्टिकल आहे, हे शक्य आहे, याची देही याची डोळा या शरीरात राहूनच हे करता येतं, हे शक्य आहे. तर त्या टप्प्याटप्प्याने जायचं आहे. याच्यासाठी ज्ञानाची आत्मज्ञानाच्या दृष्टीने हे शरीर किंवा या शरीराने होत असलेले कर्म ते महत्त्वाचे नाहीत. पण कर्म टाका असं म्हणत नाही, कर्म तर करणे आहेच आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. दुसऱ्यांचे कर्म कितीही सुंदर असली तरी आपल्या कर्मांमध्ये आपल्याला मरण आलं तरी चालेल, पण आपले कर्म कधी आपण सोडायची नाही. जी कुठलीही कर्म आपल्या खात्यात आली असेल, आपल्या हिश्यात आली असेल, ते प्रामाणिकपणे पूर्ण कन्सन्ट्रेशननी कर्मण्ये वाधिकार असते या प्रमेयाची आठवण ठेवून 100% देऊन ती कर्म करायची आहे. आणि दोघातही एकच आत्मचैतन्य समान आहे. जर ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल, शेवटी ते आत्मतत्व तर समानच आहे ना. किंवा एक गुरु असेल एक शिष्य असेल, दोघांमध्येही आत्मतत्व समान आहे. गुरु या आत्मचैतन्याच्या समानतेमुळेच ते तत्काळ आपणासारखेच करतात. आता गुरु काय करतात, शिष्य जर त्या पातळीचा असेल, शिष्याची गुणग्राहकता त्या लेवलची असेल, तर गुरुच्या सन्मुख येताच, गुरुच्या सान्निध्यात येताच तो शिष्य त्या क्षणीच गुरुसारखा होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, आपणासारिखे करी तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गुरु हा शिष्याला तात्काळ आपणासारखा करतो, त्याला काळ वेळ अजिबात लागत नाही. पण जगामध्ये काळ वेळ लागताना दिसतो. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण शिष्याची गुणग्राहकता, शिष्याच्या गुणग्राहकतेची लेवल निरनिराळी आहे. एकाच गुरुचे 100 शिष्य असतील, त्या 100 शिष्यापैकी एकाला ताबडतोब ते आत्मतत्व उलगडतं आणि दुसऱ्याला तेच उलगडायला 100 वर्ष लागतात किंवा 10 जन्म लागतात. तर त्या गुणग्राहकतेवर अवलंबून आहे. तुमची गुणग्राहकता किती आहे? गुणग्राहकता म्हणजे, आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं, गुणग्राहकता म्हणजे हे का हा काही ह्या याच्यात काही गिराईक नाही आहे. गुणग्राहकतेचा सिंपल साधा अर्थ असा आहे की गुरु आणि मी याच्यामध्ये काहीच भेद नाही आहे. गुरु साक्षात परब्रह्म हे शब्द नाही, हे जेव्हा अनुभूती होईल, गुरु साक्षात परब्रह्म ही जेव्हा अनुभूती होईल तेव्हा गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये फरक राहणार नाही. आणि तेव्हा खरा अद्वैत भाव निर्माण होईल. जेव्हा अद्वैताने आपण गुरुला स्वीकार करू तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गुरुतत्वाचा स्वीकार होईल. आणि ज्या क्षणी गुरुतत्वाचा स्वीकार झाला, आपण गुरुतत्वामध्ये लीन झालो, त्या क्षणीच तो गुरु तुम्हाला परमात्मामय करून टाकतो. याचे कारण तुमची गुणग्राहकता खूप असेल तर असं शक्य होईल, आणि गुणग्राहकता नसेल तर काय होईल? शिष्याची भेददृष्टी, त्याची चित्तभूमी, तो गुरूंशी आत्मदृष्टीने एक रूप होऊ शकत नाही. ही सर्व कारणं असतील आणि ही सर्व कारणे त्या अविद्येच्या उपाधीमुळे होतील. आणि ही अविद्येची उपाधी घेऊन गुरुकडे पाहणे म्हणजे हा मूर्खपणा आहे. एक तर त्याला गुरु म्हणू नये. गुरु म्हटलं, सद्गुरू म्हटलं, तर मग तुमची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती अविद्येच्या उपाधीपासून निराळी पाहिजे. ज्याप्रमाणे आरशाची दर्पणाची उपाधी घेऊन आपण आपली 2 मुखे पाहतो आणि दर्पणाची उपाधी टाकली की मग आपण एकत्वाने एक रूप आहोत असे कळते, कारण ते मुख आपलंच होतं. आरशाला काही तोंड आहे का? ते तोंड तर आपलंच आहे ना. त्याप्रमाणे ज्ञानी जे महात्मा असतात ते ज्ञानी महात्मे विश्वाकडे या दृष्टीने पाहतात. कोणती दृष्टी? ते दृष्टी, दृश्य, दर्शन, ही जी त्रिपुटी आहे त्यातला त्याच्यामधला जो दृष्टा आहे तो ज्या दृष्टीने पाहतो, मी एक आत्मा आहे आणि अवतीभोवती जमलेले हे सर्वसुद्धा तेच आत्मे आहेत, तर ही जी दृष्टी आहे ही विश्वाकडे पाहण्याची, तेव्हा त्याच्या दृष्टीने विश्वामध्ये द्वैत नाही. तेव्हा तो विश्वासी अद्वैत स्थापित करतो. जसं अद्वैत स्थापित झालं की ते सगळं दृश्य आणि दर्शन हे दोन्हीही दृष्टाच होतात. मग ही त्रिपुटी संपली, दृष्ट्या दृष्टामध्ये येऊन एकरूप झाली की मग तो दृष्टा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. तो दृष्टाही शेवटी शिल्लक राहत नाही. मग ते एकच अद्वैत बोध असतो. दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी माझ्यातून उद्भवलेली आहे असे त्याच्या लक्षात येते. दृश्य संपल्याबरोबर दृष्टत्वही संपते आणि मधले मग ते दर्शनही संपते. मग मी माझ्या स्वरूपानेच अवशेष असतो, मी माझ्या स्वरूपानेच शिल्लक असतो, म्हणजे माझं स्वरूप तेवढं एक शिल्लक असतो. मग तिथे दृष्टाही संपते, द्वैत संपलंच द्वैत सापेक्ष अद्वैतही संपते आणि माझे एकटे जे स्वरूप तेच दृश्य दृष्ट आणि दर्शन अशी त्रिपुटी होऊन ती एकच स्वरूप तिथे उरते. अमृतानुभवाच्या 9व्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं प्रकरण 9, त्याच्यामध्ये माऊली म्हणतात, नागमुंदी कंकण त्रिलिंगी भेदली खुण घेता तरी सुवर्ण घेईजे की. आता नागमुंदी कंकण, आता त्या काळातील हे आभूषण होती, सोन्याचा नाग करायचे, आत्तापर्यंत करायचे 100 वर्षापर्यंत तरी. नाग मुंदी, अंगठीला मुंदी म्हणायचे, आताही म्हणतात. आता अजूनही विदर्भामध्ये गावाखेड्यामध्ये अजूनही अंगठीला मुंदी म्हणतात. शाल मुंदी, साक्षगंध, साक्षगंधाचं पूर्वीचं नाव शाल मुंदी, कारण जो नवरदेव ज्या मुलीचं लग्न ज्या ठिकाणी ठरायचं तो जो नवरदेव असायचा त्याला एक पांघरायला शाल घ्यायचे आणि त्याच्या बोटामध्ये मुंदी घालायची, अंगठी घालायची, त्याला शाल मुंदी असा शब्द होता. आजकाल तो शब्द गेला, आता एंगेजमेंट नाव आला त्याचं. एनिवे काही का असे ना, पण नाग मुंदी कंकण त्रिलिंगी भेदली खुण हे तीन प्रकारचे आभूषणं तुम्हाला दिसतात. एकाचा आकार नागासारखा आहे, मुंदी ही बोटात जाईल एवढी गोल आहे, कंकण कंकण हे हातात बसतील एवढे बांगड्या तेवढे गोल आहेत, आहे गोलच. नाग नागाच्या स्वरूपाचा असेल, त्याला नागासारखं तोंड असेल, पण हे एका सोन्यापासून निर्माण केलेली निरनिराळ्या प्रकारची आभूषणं आहे. तर हे त्रिलिंगी भासतात, नाग मुंदी कंकण हे तीन प्रकारचे तीन लिंगी वाटतात आणि घेता तरी सुवर्ण घेईल, आपण ज्याला घ्यायचं असेल तर तो सोनंच घेईल ना. मग तो 2 तोळ्याचा नाग असेल, 6 तोळ्याची बांगडी असेल किंवा 6 ग्रामची मुंदी असेल किंवा 20 ग्रामची बांगडी असेल कंकण असेल, तर तो नाग ती मुंदी ते कंकण ते तीन लिंगी अलंकार झाले तरी सोने मात्र एकच आहे. त्याप्रमाणे एकच परमात्मा दृष्टा दृश्य दर्शन. दृष्टा म्हणजे तो, दृश्य म्हणजे ती, दर्शन म्हणजे ते, तो ती ते असे तीन प्रकारचे तीन लिंगी, पण ते एकरूपच झालेत. तर अशी जी दृष्टी, असा जो भेद जाईल, असा भेद जाऊन शेवटी एक परमात्माच शिल्लक राहील अशी ती दृष्टी निर्माण झाली पाहिजे अशी माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे. आता आपल्याला हळूहळू जाणवू लागलं असेल, आता 25व्या ओळीपर्यंत आलो आपण, आता आपल्याला हे जाणवू लागलं असेल की हे पत्र किती गंभीर स्वरूपाचं पत्र आहे, किती वेगळ्या प्रकारचं पत्र आहे आणि किती चिरतरुण पत्र आहे. चिरतरुण कारण ते त्या काळातही तसंच होतं आणि आजच्या काळातही तसंच आहे. यात चांगदेव 65च्या आत्तापर्यंत घेतलेल्या 25 ओव्यांमध्ये एकही ओवी अशी नाही आहे की जी त्यावेळी रेलिव्हेंट होती आणि आज इररेलिव्हेंट आहे. सांगा, एकही अशी ओवी नाही आहे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आणि चांगदेव 65मध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये तरी सुद्धा म्हणता येईल की काही काही उदाहरणं घेतलेली आहे ती त्या काळात रेलिव्हेंट होती, आजच्या काळात रेलिव्हेंट नाही आहे. पण आता चांगदेव 65मध्ये तुम्हाला एकही ओवी, त्यातलं जे सूत्र आहे त्या ओवीमध्ये दिलेली जी थिअरी आहे, एकही थिअरी किंवा एकही प्रमेय असं नाही आहे जे आजच्या काळात इररेलिव्हेंट असेल. चैतन्य, चैतन्याची भाषा, चैतन्याची वर्षा त्या काळातही तशीच होती, या काळातही तशीच आहे. माणसाच्या आकृती प्रकृतीमध्ये फरक पडला असेल, स्थिती परिस्थितीमध्ये फरक पडला असेल, राहणीमध्ये वागणुकीमध्ये फरक पडला असेल, आपुलकी माणुसकीमध्ये सुद्धा फरक पडला असेल, मात्र चैतन्याची भाषा तशीच्या तशीच आहे. ध्यानात, ध्यानाच्या उच्च अवस्थेत साधकांना त्या काळात जशी अनुभूती येत होती तशीच अनुभूती आजच्या साधकाला या काळातही येते. प्रपंच संसार त्या काळात जसा होता या काळातही तसाच आहे, फक्त फरक पडला तो सोयी सुख आणि सुविधा याच्या बाबतीत, अन्यथा काळ तसाच आहे. न बदललं ते फक्त एक चैतन्य, शाश्वत राहिलं ते फक्त चैतन्य. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आचार्यांची ही जी त्यावेळी सांगितलेली फिलॉसॉफी ती आजही तशीच आहे. जगन मिथ्या म्हणजे जगत डायनॅमिक, परिवर्तनशील, याचं परिवर्तन होत आहे. पण या परिवर्तनामध्ये एका आणखी गोष्टीची जो इम्प्रूव्हमेंट होत आहे ते म्हणजे गुरुतत्व. गुरुच्या मार्फत वाहणारं तत्व जे आहे त्याला समजून घेण्याची आणखीन आणखीन प्रगती होत आहे. जर प्रगती नसती तर आज आपण घरी बसून चांगदेव 65 ऐकू शकलो नसतो. ही माणसाच्या कल्याणासाठीच आहे. याचे दोन्ही प्रकार असू शकतात. मोबाईल माणसाला मागे घेऊन जाऊ शकतो पण माणसाला पुढेही घेऊन जाऊ शकतो. या टेक्नॉलॉजीचा वापर माणसाच्या उद्धारासाठी सुद्धा होऊ शकतो हे आपण स्वतः अनुभवत आहात. आज चांगदेव 65 25वी ओवी आज संपते. एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. असा तो भेद आहे. हे तीन जर धरलेत तर ती भ्रांती होईल, आणि तिघांना जर एकच मानलं तर ते सत्य असेल आणि तेच खरं ज्ञान, आणि जर तिघांना तीन मानलं तर ते अज्ञान. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.